93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये सुरू आहे बर्थडे सेलिब्रेशन. बर्थडे सेलिब्रेशन, बर्थडे सेलिब्रेशन. बरं, तीनदा सांगायची काही गरज होती. लेट इट बी. पिप्पीचा असतो आज वाढदिवस. बरं, तिचं नाव आहे पूनम पवार. तिचा सगळा ग्रुप तिला पिप्पी नावानं हाक मारतो. व्हेरी गुड पिप्पी, हॅपी बर्थडे. तिला तिच्या ज्या बेस्ट फ्रेंड्स आहेत कविता, निधी आणि मनीषा या तिघींनी सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवल्या आहेत. सोबतच वाढदिवस असतो आज अविनाशचा. अविनाशला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतोय त्याचा बेस्ट फ्रेंड शैलेश. हॅपी बर्थडे डिअर. राजेंद्रचा असतो आज वाढदिवस. राजेंद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतोय त्याचा बेस्ट फ्रेंड मनोज पाठक. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. मजा आते राहा.